प्रगटीकरण अध्याय 9. मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्या ताऱ्याला अगाध कुपाची किल्ली दिली होती. त्याने अगाध कुप उघडला तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कुपातून निघून वर चढला आणि कुपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती. यांना असे सांगितले होते की पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाडे यांना हानी करू नका, परंतु ज्या मनुष्याच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र इजा करा. त्या लोकांस जीवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त 5 महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती. त्या दिवसात माणसे मरण शोधतील परंतु ते त्यांना मिळणार नाही. ते मरणासाठी अति उत्सुक होतील परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल. टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यासारखे होते. त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्याच्या चेहऱ्यासारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसासारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातासारखे होते. त्यांना उरस्त्राने होती, ती लोखंडी उरस्तानासारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथाच्या आवाजासारखा होता. त्यांना विंचवासारखी शेपटे व नांगे आहेत आणि मनुष्यास 5 महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. अगध कुपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे. त्याचे नाव इब्री भाषेत अब्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुलोन आहे. पहिला अनर्थ होऊन गेला. पहा, यापुढे आणखी 2 अनर्थ येणार आहेत. मग 6व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीचे 4 कोपऱ्यांच्या शिंगामधून आलेली एक वाणी मी ऐकली. ज्या 6व्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे 4 दूत त्यांना मोकळे सोड, तेव्हा मनुष्यापैकी 3रा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे 4 दूत तयार केले होते ते सोडण्यात आले. घोडदळांची संख्या 20 कोटी होती ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे, त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्त्राणी होती आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यासारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर अग्नी व गंधक या 3 पिढ्यांनी मनुष्याचा 3रा हिस्सा जीवे मारला गेला, कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोके आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पिढा देतात. त्या पिढामुळे जे जीवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हाताच्या कृत्याविषयी पश्चाताप केला नाही, म्हणजे भूतांची व ज्यास पाहता ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या रुपयाच्या पितळेच्या दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोना व्यभिचार व चोऱ्या याबद्दलही पश्चाताप केला नाही.